हॅलो, साहेब बोलतात ना? साहेब नमस्कार, अमित दुसरावती बोलतोय मी, आर्यवर्त प्रोजेक्ट मधून. आर्यवर्त, आर्यवर्त प्रोजेक्ट मधून आपण असल्या स्कीमच्या, म्हटलं आपण इन्क्वायरीला आला होतात माग. हो, तर सर हे लॉकडाऊन वगैरे झालं की मग एक वेळेस या, आपण डिस्कशन करून मग क्लोज करून टाकू सर. ओके सर, मग मी हे लॉकडाऊन झाल्यानंतर मी पूर्ण एक वेळेस रिमाइंड करतो तुम्हाला.